At Giant Eagle, you may have spotted the Stacker. With uncanny MyPerks ability, she stacks up the perks to choose either dollars off or up to 20% off her entire grocery bill. The Stacker, stacking up huge savings with MyPerks. Find your MyPerksonality and transform your shopping into free gas and groceries. Full details at GiantEagle.com/MyPerks. Perks cannot be earned or redeemed on select items. Restrictions apply.
नमस्कार, मी गौरव जोशी
आणि मी अमोल कराडकर
आणि तुमचं सगळ्यांचं कॉफी क्रिकेट आणि बरच काही म्हणजे सीसीबीकेवर स्वागत.
मंडळी, कालपासून आपण आयपीएलच्या टीमची तुम्हाला तोंड ओळख द्यायला सुरुवात केलेलीच आहे, तीच आपण पुढे चालून ठेवूया. आज अजून दोन संघांबद्दल गप्पा मारूया. गौरव, कुणापासून सुरुवात करायची?
आज थोडस आपण कलकत्त्याकडे जाऊया. अमोल दोन टाइम टू टाइम्स चॅम्पियन आहेत, पण त्याला खूप वेळ झालेला आहे. मला सांग की ह्या वर्षी केकेआर कडे काय बदल झालेला आहे?
पहिला सर्वात महत्वाचा बदल म्हणजे सीझनच्या सुरुवातीला त्यांचा कॅप्टन बदललेला आहे. अर्थात ज्यांनी मागच्या वर्षी शेवट केला ओवेन मॉर्गननी, तोच या वर्षी कॅप्टन कंटिन्यू करणार आहे. पण आपल्याला हे विसरून चालणार नाही की मागच्या वर्षीची सुरुवात दिनेश कार्तिकने कॅप्टन म्हणून केली होती. मधल्या काळात त्याला कॅप्टन्सी सोडावी लागली आणि ओवेन मॉर्गन सुरू करेल हा पहिला चेंज. दुसरा चेंज जो त्यांचा एक्स फॅक्टर ठरू शकतो, जो म्हणजे शाकिब अल हसन हा परत त्यांच्याकडे आलाय. शाकिब अल हसन गेली एक आयपीएल नक्की त्याच्या सस्पेन्शनमुळे अँटी करप्शन ऍक्टिव्हिटीज मध्ये त्यांनी एक रिपोर्ट केला नाही, प्लेअर बुकीचा अप्रोच, त्याच्यामुळे त्याच्यावर कारवाई झाली होती, त्यामुळे तो आयपीएल मध्ये दिसला नव्हता आपल्याला. आणि तो परत आल्यामुळे कदाचित केकेआरचा बॅलन्स पूर्ण टीम संघाचा बदलू शकतो. अजून तिसरा महत्वाचा बदल सर्वात की हरभजन सिंगला हे फेअरवेल गिफ्ट आहे की काय अशी सर्वांना वाटतंय, पण नवीन संघाकडे त्याचा शेवट गोड होतो की काय हे बघायचे आपल्याला सगळ्यांना. फारच इंटरेस्टिंग आहे ही डेव्हलपमेंट. तर हेच महत्वाचे चेंजेस आहेत. चेंजेस आणि काय बदल आहेत 2020 पेक्षा हे आपण बघितलं. गौरव, ओव्हरऑल त्यांच्या संघाचं स्ट्रेंथ आणि विकनेसेस जर म्हणायचे म्हणले तर काय वाटतंय तुला?
प्रामाणिकपणे सांगायचं अमोल, तर जे स्ट्रेंथ आहे तीच विकनेस आहे, म्हणजे अँड्रे रसल. कारण अँड्रे रसल जेव्हा चालतो तेव्हा केकेआरचा फॉर्म एकदम टॉप होतो, तेव्हा अँड्रे रसल चालत नाही, त्यामुळे त्या केकेआरचा स्ट्रेंथ अँड्रे रसलच्या आजूबाजूला लोक आहेत. शुभमन गिल सारखा आहे, पेस बॅटरी चांगली आहे, पण नुसती पेस असून फायदा नाही, कारण त्याचे ऑपोजिशन पण ऍडव्हान्टेज घेतात. कुलदीप यादव किती खेळेल आपल्याला माहित नाही. सुनील नारायणची आपण बघत गेलोय, थोडा परफॉर्मन्स पण कमी होत चाललाय, किंवा तसा तो तेवढा रिलेटिव्हली इफेक्टिव्ह होत नाहीये. कुठेतरी मला वाटतं की जे यंगस्टर्स म्हणा, नागरकोटी म्हणा, शिवम मावी म्हणा, खूप इन्व्हेस्टमेंट केली आहेत, पण त्याचे रिझल्ट यायला कदाचित थोडासा वेळ लागतो, आणि तो मला वाटतं कुठेतरी त्यांचा विकनेस पण आहे. पण मला एक डिपेंडन्सी जी मी वाटते ती अँड्रे रसलवर वाटते. अँड्रे रसल वच्या फॉर्मच्या ह्याच्यावर केकेआर कशी खेळते हेच, त्यामुळे मी म्हटलं तसं तो स्ट्रेंथ पण आहे आणि विकनेस पण आहे. मी पुढे जायच्या आधी मला सांग की एक सरप्राईज पॅकेज काय असेल किंवा आपल्याला काय दिसेल या केकेआर टीम वर ह्या वर्षी.
दोन महत्वाचे सरप्राईज पॅकेजेस मला सांगावेसे वाटतात गौरव. पहिली म्हणजे अर्थातच शाकिब अल हसन, तू म्हणलास तसं की अँड्रे रसेल या एका खेळाडूच्या भोवती फिरणारी केकेआरची टीम असं त्यांचं रेप्युटेशन झालेलं आहे गेल्या काही वर्षांमध्ये. ते बदलण्यासाठी शाकिब अल हसनचा खूप मोठा फायदा होऊ शकतो, कारण तो वेगवेगळ्या परिस्थितींमध्ये बोलिंग आणि बॅटिंग दोन्ही इफेक्टिव्हली करू शकतो. वेळ पडल्यास तो फिनिशर म्हणून टाकू शकतो, बॅटिंग करू शकतो, त्याचबरोबर तो इनिंगच्या शेवटी डेथ ओव्हर मधला बॉलर म्हणूनही वापरला जाऊ शकतो. आणि तसंच बॅटिंग सुरुवातीच्या काळातही आहे की तो जर इनिंग्स बिल्ड करायची म्हणली तर तो, जर शुभमन गिल लवकर आउट झाला तर शाकिब अल हसनला तुम्ही वर पाठवू शकता. आणि जर तुम्हाला पॉवर प्ले मध्ये एक स्पिनर म्हणून आवश्यकता असेल तर शाकिब अल हसन होऊ शकतो. त्यामुळे मला वाटतं शाकिब अल हसन हे एक खरंच सरप्राईज ठरू शकतं या वर्षीचं. आणि दुसरा एक प्लेअर मला सांगावासा वाटतो, व्यंकटेश अय्यर, मध्य प्रदेशचा लेफ्ट हँडेड बॅट्समन आहे. आणि आपल्याला माहिती आहे की केकेआरच्या आत्ताच्या स्टार्टिंग इलेव्हन मध्ये सुरुवातीला कमीत कमी एक, कदाचित दोन डोमेस्टिक बॅट्समनचे स्लॉट्स आत्ता ओपन आहेत. जर व्यंकटेश अय्यरला संधी मिळाली तर तो त्या संधीचं सोनं करेल अशी त्याची सध्याचा फॉर्म आणि त्याची फ्रेम ऑफ माइंड आहे. तर तो एक सरप्राईज पॅकेज ठरू शकतो. फक्त असं आहे की हे बघावं लागेल की त्याला आधी संधी मिळते का, शेल्डन जॅक्सन जो पुराणा चावल पुन्हा एकदा केकेआरने यावर्षी साईन केलाय त्याला आधी संधी मिळेल. गौरव प्रेडिक्शन?
प्रेडिक्शन मला वाटतं प्ले ऑफ खेळणार नाही, त्यामुळे 5 नंबरवर येतील. किंवा मी म्हटलं तसं रसलचा चांगला खेळायला लागला तर कदाचित 4 नंबर. सो मला वाटतं की नाही, प्ले ऑफ जस्ट मिस आउट होतील, 5 नंबरवर केकेआर असतील.
एक्झॅक्टली मलाही हेच वाटतंय की 5 किंवा 6, कारण आता तरी म्हणजे जोपर्यंत त्यांना एखादा एक स्ट्रॉंग पर्पल पॅच मिळत नाही, 4-5 सामन्यांची रांग लागत नाही विजयांची, की जे आत्ता तरी मला अवघड दिसतंय, त्यामुळे मलाही तेच वाटतंय की ते 4 नसतील. ते 4 नसतील. पण पुढची एक पुढचा जो संघ आपण बोलणार आहोत, दिल्ली कॅपिटल्स, ते यावर्षी नक्की 4 असतील असं मी आधीच प्रेडिक्शनने सुरुवात करतो. येस, दिल्ली कॅपिटल्सने मागच्या वर्षी त्यांचा एक रेकॉर्ड मोडीत काढलं. एकच संघ होता 2020 आयपीएलच्या आधी की जो फायनलला सुद्धा देखील पोहोचला नव्हता. 2020 दिल्ली कॅपिटल्सने फायनल पर्यंत मजल मारली, अर्थात ते मुंबई इंडियन्सशी हारले, पण त्यांनी हे दाखवून दिलंय की ती एक टीम आहे की जी दरवर्षी एक एक पाऊल पुढे जात आहे. यावर्षी सर्वात महत्वाचं पाऊल ते पुढे टाकणार का हे बघावं लागेल. पण याच्याकरता गौरव, मागच्या वर्षीपेक्षा म्हणजे 5 महिन्यापूर्वी आणि आत्ता काय काय बदल झालेले आहेत दिल्ली कॅपिटल्समध्ये?
अमोल, एक महत्वाचा चेंज म्हणजे ऋषभ पंत आता कॅप्टन झालेला आहे, कारण श्रेयस अय्यरच्या इंजुरीमुळे. आणि हे मोठं बघावं लागेल की ऋषभ पंतची कॅप्टन्सी, विकेट किपिंग आणि बॅटिंग हे 3 त्याला डिपार्टमेंट सगळे मॅनेज करायला पाहिजे. एक ऋषभ पंत चांगलं आहे की तो असा म्हणजे केअरफ्री आहे थोडासा आणि त्याचा बेनिफिट मिळेल, पण मात्र त्याची बॅटिंग किती इफेक्टिव्ह होईल त्याच्या कॅप्टन्सीमुळे, ह्याच्यामुळे हा एक मोठा बदल दिल्लीकडे येणार आहे. कारण श्रेयस अय्यर नसल्यामुळे कुठेतरी 4 किंवा 5 नंबरवर स्लॉट पण ओपन झालेला आहे. मी त्याच्याबद्दल बोलतो, तुला काय वाटतं ह्या वर्षीची स्ट्रेंथ आणि विकनेस काय आहे दिल्लीची?
तू म्हणलास तसं की सर्वात मोठी स्ट्रेंथ माझ्या मते एक आहे की पृथ्वी शॉचा फॉर्म. पृथ्वी शॉचं अपयश याच्यामुळे मागच्या वर्षी दिल्ली कॅपिटल्सचा सर्वात मोठा, म्हणजे त्यांच्याकडे 2 मोठे विकनेसेस होते, एक ओपनिंग बॅटिंग आणि दुसरं तिसरा पेस बॉलर, इथे ते लटकत होते. त्यातला पृथ्वी शॉ ज्या म्हणजे आता खरंच असं वाटतंय, अर्थात डोमेस्टिक क्रिकेट आणि आयपीएलच्या बॉलिंगचं स्टँडर्ड वेगळं असतं, पण पृथ्वी शॉ हा व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये, डोमेस्टिक क्रिकेटमध्ये पर्पल पॅच त्याचा हिट झालेला आहे. तो जर ते कंटिन्यू करू शकला तर दिल्ली कॅपिटल्सला श्रेयस अय्यरची अनुपस्थिती नक्की भासणार नाही बॅटिंग डिपार्टमेंटमध्ये. ही सर्वात मोठी जमेची बाजू असेल त्यांच्या दृष्टीने असं मला वाटतंय. विकनेस मला असं वाटतं की जे आपण इंग्लिशमध्ये एक म्हणे की टू मेनी कॅप्टन्स स्पॉइल द ब्रॉथ, त्यांच्याकडे जरा जास्तच कॅप्टन्स आहेत असं मला वाटतंय. म्हणजे जसं काय अजिंक्य रहाणे, आर अश्विन यांची कमी होती, शिखर धवनही होता, तर आता यावर्षी त्यांच्या डोक्यावर स्टीव्ह स्मिथही येऊन बसलाय. स्टीव्ह स्मिथ सारखा प्लेअर जेव्हा तुमच्या स्क्वॉड मध्ये असतो आणि तेव्हा तुम्ही त्याला 11 बाहेर ठेवणं हे सर्वात मोठं चॅलेंज असतं. त्याच्यामुळे मला असं वाटतंय की रिकी पॉन्टिंग आणि प्रवीण आमरे यांचा जो मोहम्मद कैफ आहे, त्यांचं जे टीम मॅनेजमेंट आहे आणि कोचिंग स्टाफ आहे ना, त्यांना त्यांचं सर्वात चांगले 11 सुरुवातीपासून पार्कवर आणणे हा त्यांच्या दृष्टीने सर्वात मोठा मुद्दा आहे. आणि एक अजून फक्त ऍड करतो की पॉवर हिटिंग हा त्यांच्याकडे थोडासा प्रॉब्लेम मला वाटतोय, कारण का शिमरन हेटमायर मागच्या वर्षी चालला नाही, तो यावर्षी सुरू करेल असं वाटत नाही. त्याच्यामुळे सगळी मदार ऋषभ पंत आणि मार्कस स्टॉयनिस यांच्यावर पडतीये. मार्कस स्टॉयनिसला मागच्या वर्षीच्या शेवटी त्यांनी सुरुवातीला वापरलं होतं, आता पृथ्वी आणि शिखर ओपन करतील तर परत मार्कस स्टॉयनिस फिनिशर म्हणून येईल, पण त्याच्यावर अख्खा सीझन तारून नेईल एवढी मदार त्यांना टाकता येईल का? एस्पेशली अक्षर पटेल पहिले काही आठवडे तरी उपलब्ध नसणारे कोविडमुळे, त्याच्यामुळे मला असं वाटतं की अजून थोडीस त्यांची परिस्थिती दोलायमान आहे. बघूया कसं ते सेट होत आहेत. त्याच्यामुळे गौरव प्रेडिक्शन काय आहे तुझं?
प्रेडिक्शन मध्ये सांगतो आपण, त्याच्या आधी मी थोडस परत ह्या टीम मधला सरप्राईज कोण आहे त्याच्याकडे येतो. सरप्राईज पॅकेट कोण? नवीन माणूस नाहीये, तर त्याचं एक नाव तू ऑलरेडी घेतलेलं आहे. आणि एवढा सरप्राईज म्हणजे तो प्लेअर सगळ्यांना सगळे ओळखतात, तो आहे मार्कस स्टॉयनिस. पण मी सरप्राईज का म्हणतो, कारण सगळे रबाडा, पंत, शॉ, धवन यांची नावं घेतात, पण ह्या सगळ्यांना एकत्र करण्याचं ते लिंक आहे मोठी, ती आहे मार्कस स्टॉयनर्सची. आणि मला म्हणून वाटतं की त्याचा सीझन चांगला झाला तर मला वाटतं दिल्ली खूप पुढे जाऊ शकते. आणि त्याचे परफॉर्मन्स कधी कधी आपण किती चांगला खेळतोय हे लक्षात येत नाही, कारण बाकीच्या प्लेअरकडे आपलं जास्त लक्ष असतं. त्यामुळे कुठेतरी सरप्राईज पॅकेज मी म्हणतो मार्कस स्टॉयनर्स. मला एक सांग, पण एवढं सगळं असून दिल्ली काय ह्या वर्षी चॅम्पियन होईल का?
चॅम्पियनचं माहित नाही, पण माझं प्रेडिक्शन एवढं नक्की आहे गौरव की किती त्यांची आता थोडीशी कॉम्बिनेशनची गडबड असली विशेषतः बॅटिंग मध्ये, तरी ते पहिल्या चारात नक्कीच म्हणजे नक्कीच पोचतील, कारण त्यांची बोलिंग खूप स्ट्रॉंग आहे. दोन पेस बॉलर साऊथ आफ्रिकन्स आणि आर अश्विनचा स्पिन, त्याच्यामुळे ते चारात नक्की पोचतील. तुमचं काय म्हणणं आहे मंडळी, दिल्ली कॅपिटल्स प्ले ऑफला पोचतील की नाही? त्याचबरोबर महत्वाचं म्हणजे तुमचं या वर्षीच्या आयपीएल कडून तुमची काय अपेक्षा आहे, हे जर तुमचं मत तुम्ही आम्हाला 1 ते 2 मिनिटाच्या छोट्याशा व्हिडिओमध्ये करून आपल्या फेसबुक ट्विटर अथवा इंस्टाग्राम हँडलवर, ज्याचा पत्ता आहे CCBK मराठी, तिकडे तुम्ही आम्हाला कमेंट सेक्शन मध्ये पाठवलं तर आम्ही ते प्रसारित करायचा प्रयत्न करू. तुम्हाला ते ईमेल करायचं असेल तर आमचा ईमेल आयडी आहे BARACHKAAHI@gmail.com, तिथे पाठवा, आम्ही प्रयत्न करू अधिकाधिक व्हिडिओज प्रसारित करायचे. त्याचबरोबर तुम्ही तुमचा अभिप्रायही नोंदवा. आपले 4 IPL टीमचे प्रिव्ह्यूज आपले करून झालेले आहेत, उरलेल्या 4ची वाट बघा. इतर सर्व व्हिडिओज आणि पॉडकास्ट बघा आणि ऐका. तोपर्यंत मात्र आमची वाट पाहत राहा. लवकरच भेटू. धन्यवाद.